चीनीमंडी.com पॉडकास्ट।
माळेगाव कारखाना निवडणुकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवणार अजित पवार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भेट घेतली। यावेळी राज्याप्रमाणेच माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्याचे संकेत पवार यांनी दिले। याबाबत काँग्रेस आणि शिवसेनेशी बोलणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते। यावेळी पवार म्हणाले, माळेगाव कारखान्याची विस्तार वाढ विरोध असताना देखील करण्यात आली, मात्र अपेक्षित पद्धतीनं कारखाना चालला नाही। कारखान्यात अनेक वेळा उसाचा रस वाया गेला। गेटकेन गाळपाला प्राधान्य देण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं गहू पिकाचं नुकसान झालं। मध्यंतरी नीरा डावा कालव्याबाबत निर्णय झाला, त्यावेळी सत्ताधाऱ्यांच्या विचारांचं सरकार असताना देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका पवार यांनी केली। इथून पुढे माळेगावला बाहेरच्या उसाशिवाय गत्यंतर नाही। 3400 रुपये दर सत्ताधाऱ्यांनी दिला आहे, त्यापैकी 234 रुपये अद्याप मिळालेले नाहीत। 5 वर्षात 50 रुपयांची ठेव मिळालेली नाही। जवळपास 284 रुपये देणं बाकी आहे। राजकारण खुल्या मनानं करायचं असतं तर त्यांनी नवीन संचालक मंडळ येण्याची वाट पाहणं अपेक्षित होतं, असा टोला पवार यांनी माळेगावच्या सत्ताधाऱ्यांना लगावला। महाविकास आघाडीकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत। 2 लाखांच्या पुढील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, मात्र तो निर्णय घेताना राज्य सरकारला झेपेल, विकास कामांवर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे। बारामती तालुक्याला कर्जमाफीचा 120 कोटींचा लाभ होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। यावेळी सहकार महर्षी म्हणवून घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी त्या काळात सुरुवातीला साखर नाममात्र दरानं विकली, त्यामुळे सभासदांचं कोट्यावधीचं नुकसान झालं आहे। अनावश्यक नोकर भरती करून शेतकऱ्यांच्या प्रपंचाचं नुकसान केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी केला। यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रास्ताविक केलं। मदन देवकाते, योगेश जगताप, गुलाबराव देवकाते, अनिल जगताप, विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, सभापती नीता बारवकर, किरण गुजर, संदीप जगताप, केशव जगताप, संजय भोसले, शौकत कोतवाल आदी उपस्थित होते।